नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी.
नमस्कार, माझे नाव पवार नंदिनी, मी बिटरगाव येथे राहते. माझ्या शाळेचे नाव शिवाजी विद्यालय बिटरगाव. सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श या नाटिकेमध्ये मी सुमीचा रोल करत आहे.
नमस्कार, माझे नाव रितिका जाधव, मी बिटरगाव येथे राहते. सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श या नाटिकेमध्ये सुमीची आईचा रोल करत आहे.
नमस्कार, माझे नाव गुलनाथ शेख, मी बिटरगाव येथे राहते. सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श या नाटिकेमध्ये मी शिक्षिकेचा रोल करत आहे.
सुमी शाळेतून घरी येते.
काय झालं ग सुमी, आज एवढं का शांत दिसतेस?
आई, आज शाळेत एक काका आले होते. ते बाहेरून आले होते म्हणे आमच्या सोबत खेळायला आणि छान गोष्टी सांगायला.
अग, छानच आहे की, मग मजा आली का?
हो, पण त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि पाठीवर थोपटले. मला खूप विचित्र वाटलं, काहीस अस्वस्थही झालं.
सुमी, तुला काही अस्वस्थ वाटलं असेल तर हे महत्वाचं आहे. तुला नक्की कसं वाटलं?
मला बरे वाटत नव्हते, मी लगेच बाजूला झाले.
खूप छान. तुला माहित आहे का, काही स्पर्श सुरक्षित असतात, जसे की आई बाबा प्रेमाने कुशीत घेतात, एखादी शिक्षिका डोक्यावरून हात फिरवते. पण काही स्पर्श असुरक्षित असतात, जसे की कोणी चुकीच्या पद्धतीने हात लावतो आणि आपण अस्वस्थ होतो.
मग असं झालं तर मी काय करायला पाहिजे?
पहिल्यांदा नो म्हणजे नाही असं मोठ्यानं सांग. त्या ठिकाणाहून लगेच दूर जा आणि मोठ्यांना म्हणजे आई बाबा आणि शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तींना सांग. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घाबरू नकोस.
हो आई, मी असं नक्की करेन.
दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श यावर एक विशेष वर्ग ठेवलेला असतो.
मुलांना, आज आपण एक महत्वाची गोष्ट शिकणार आहोत, सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श. तुम्हाला माहित आहे का, आपल्या शरीराचे काही भाग खाजगी असतात जिथे कोणीही हात लावू नये.
कोणते भाग मॅडम?
आपले तोंड, छाती, गुप्तांग आणि मांड्या हे खाजगी भाग आहेत. जर कोणी तेथे हात लावण्याचा प्रयत्न केला तर?
मोठ्याने नाही म्हणायचं, त्या ठिकाणाहून पळून जायचं आणि मोठ्यांना सांगायचं.
अगदी बरोबर. तसेच जर कोणी तुम्हाला घाबरण्याचा प्रयत्न केला किंवा म्हणालं की हे गुपित आहेत, कोणालाही सांगू नकोस, तर काय कराल?
लगेच आई बाबा किंवा शिक्षकांना सांगू.
खूप छान. सुरक्षित स्पर्श आपल्याला आनंद देतो, सुरक्षित वाटतो. पण असुरक्षित स्पर्श आपल्याला अस्वस्थ करतो. असुरक्षित वाटल्यास कधीही गप्प बसू नका.
घरी संध्याकाळी.
अगं सुमी, तू खूप धाडसी आहेस. तुला काही विचित्र वाटलं आणि तू लगेच मलाच सांगितलंस, हे खूप चांगलं केलंस.
हो आई.
बरेच मुले भीतीपोटी सांगत नाहीत, पण आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांना सुरक्षित ठेवलं पाहिजे.
हो आई, आता मला खूप आत्मविश्वास वाटतो. मी आणि माझी मित्र मैत्रिणी एकमेकांना मदत करू आणि सुरक्षित राहू.